मेरा शहर
Meine Stadt.
लिसा अपने नए दोस्त को अपने शहर के दर्शनीय स्थल दिखाती है.
Lisa zeigt einem neuen Freund die Sehenswürdigkeiten ihrer Stadt.
वे साथ में बाजार जाते हैं.
Gemeinsam besuchen sie den Markt.
बाजार बहुत पुराना है.
Der Markt ist sehr alt.
फिर वे पुस्तकालय जाते हैं.
Dann gehen sie zur Bibliothek.
पुस्तकालय बड़ा है.
Die Bibliothek ist groß.
लिसा और उसका दोस्त किताबें पढ़ते हैं.
Lisa und ihr Freund lesen Bücher.
बाद में वे पार्क जाते हैं.
Später besuchen sie den Park.
पार्क सुंदर है.
Der Park ist schön.
लिसा और उसका दोस्त पार्क में चलते हैं.
Lisa und ihr Freund spazieren im Park.
वे आसान शब्द सीखते हैं.
Sie lernen einfache Wörter.
आकाश नीला है.
Himmel ist blau.
पेड़ हरा है.
Baum ist grün.
सूरज चमकीला है.
Sonne ist hell.
लिसा कहती है, दिन के लिए धन्यवाद.
Lisa sagt, danke für den Tag.
उसका दोस्त मुस्कुराता है.
Ihr Freund lächelt.
शीर्षक, रेस्तरां में.
Titel, im Restaurant.
विवरण, तुम पहली बार एक जर्मन रेस्तरां में जाता है. वो सीखता है कि ऑर्डर कैसे दिया जाता है, पसंद के पेय कैसे चुने जाते हैं और वेटर के साथ शिष्टता से कैसे बात की जाती है.
Beschreibung. Tom geht zum ersten Mal in ein deutsches Restaurant. Er lernt, wie man eine Bestellung aufgibt, Getränke nach Wahl auswählt und höflich mit dem Kellner kommuniziert.
Tom Restaurant mein Pravesh karta hai.
Tom betritt das Restaurant.
Waiter Tom ka dostana swagat karta hai.
Der Kellner begrüßt Tom freundlich.
Tom ek mej par baithta hai.
Tom setzt sich an einen Tisch.
Waiter Menu lata hai.
Der Kellner bringt die Speisekarte.
Tom Menu ko dekhta hai.
Tom studiert die Speisekarte.
Wo ek Wiener Schnitzel chunta hai.
Er entscheidet sich für ein Wiener Schnitzel.
Tom ek gilas pani bhi mangwata hai.
Tom bestellt auch ein Glas Wasser.
Waiter order dohrata hai.
Der Kellner wiederholt die Bestellung.
Tom waiter ka dhanyawad karta hai.
Tom bedankt sich beim Kellner.
Tom apne khane ka intezar karta hai.
Tom wartet auf sein Essen.
Waiter khana lata hai.
Der Kellner bringt das Essen.
Tom apne khane ka aanand leta hai.
Tom genießt sein Essen.
Wo apne gilas pani ka sevan karta hai.
Er trinkt sein Glas Wasser.
Tom bill ki maang karta hai.
Tom ruft nach der Rechnung.
Waiter bill lata hai.
Der Kellner bringt die Rechnung.
Tom vinamrata se bhuktan karta hai.
Tom bezahlt höflich.
Tom santusht hokar restaurant chhod jata hai.
Tom verlässt das Restaurant zufrieden.
Janwar.
Tiere.
Ek parivar ek chidiyaghar jata hai aur kai paltu aur jangli janwaron ko dekhta hai.
Eine Familie besucht einen Zoo und entdeckt eine Vielzahl von Haustieren und wilden Tieren.
Bacche janwaron ke naam lete hain aur unki jeevanshaili ke bare mein kuch rochak tathya seekhte hain.
Die Kinder lernen, die Tiere zu benennen und einige interessante Fakten über ihre Lebensweise.
Peshe.
Berufe.
Anna vibhinn logon ka sakshatkar karti hai unke peshon ke bare mein, jinmein ek engineer, ek shikshika aur ek nurse shamil hain. और उनके कार्य दिवस और चुनौतियों के बारे में अधिक जानती है.
Anna interviewt verschiedene Menschen über ihre Berufe, darunter einen Ingenieur, eine Lehrerin und eine Krankenschwester, und erfährt mehr über ihren Arbeitsalltag und ihre Herausforderungen.
Anna इंजीनियर के साथ शुरू करती है.
Anna fängt mit dem Ingenieur an.
वो एक बड़ी कंपनी में काम करता है.
Er arbeitet in einer großen Firma.
उसका दिन सुबह जल्दी शुरू होता है.
Sein Tag beginnt früh am Morgen.
वो कई परियोजनाओं पर चर्चा करता है.
Er bespricht viele Projekte.
उसका काम रचनात्मकता और सटीकता की मांग करता है.
Seine Arbeit erfordert Kreativität und Präzision.
इंजीनियर अपने काम से संतुष्ट हैं.
Der Ingenieur ist zufrieden mit seiner Arbeit.
अन्ना शिक्षिका के पास जाती है.
Anna wechselt zur Lehrerin.
शिक्षिका 10 साल से पढ़ा रही है.
Die Lehrerin unterrichtet seit 10 Jahren.
Wo gyan bantna pasand karti hai.
Sie liebt es, Wissen zu teilen.
Uski kaksha mein kai rachnatmak vidya ka istemal hota hai.
Ihr Unterricht nutzt viele kreative Methoden.
Anna shikshika ki chunautiyon ke bare mein baat karti hai.
Anna spricht über die Herausforderungen der Lehrerin.
Shikshika kehti hai ki anushasan kabhi kabhi kathin hota hai.
Die Lehrerin sagt, dass die Disziplin manchmal schwierig ist.
अन्ना उसे धन्यवाद देती हैं और नर्स के पास जाती हैं।
अन्ना dankt ihr und geht zur Krankenschwester.
नर्स अपने व्यस्त दिन को बताती हैं।
Die Krankenschwester beschreibt ihren hektischen Tag.
वो कई रोगियों की मदद करती हैं।
Sie hilft vielen Patienten.
उसके पेशे में कई भावुक क्षण होते हैं।
Es gibt viele emotionale Momente in ihrem Beruf.
नर्स अपने मरीजों के लिए सहानुभूति महसूस करती हैं।
Die Krankenschwester empfindet Mitgefühl für ihre Patienten.
अन्ना सभी पेशों से प्रभावित होती हैं।
Anna ist beeindruckt von allen Berufen.
वो उनमें से प्रत्येक को धन्यवाद देती हैं।
Sie bedankt sich bei jedem von ihnen.
खेल और फिटनेस।
Sport und Fitness.
Max एक नया फिटनेस कार्यक्रम की योजना बना रहा है और विभिन्न खेलों के प्रशिक्षकों से बात करता है, जिसमें योग, शक्ति प्रशिक्षण और धीरज दौड़ शामिल हैं, ताकि वो अपनी फिटनेस यात्रा के लिए सर्वश्रेष्ठ सुझाव और प्रेरणाएं प्राप्त कर सके।
Max plant ein neues Fitnessprogramm und spricht mit Trainern verschiedener Sportarten, darunter Yoga, Krafttraining und Ausdauerlauf, um die besten Tipps und Motivationen für seine Fitnessreise zu erhalten.
वो अपने लिए कुछ अनोखा बनाना चाहता था।
Er wollte etwas Einzigartiges für sich erstellen.
सबसे पहले उसने एक योग स्टूडियो का दौरा किया।
Zuerst besuchte er ein Yoga-Studio.
योग प्रशिक्षक ने दैनिक ध्यान करने की सलाह दी।
Der Yoga-Trainer empfahl tägliche Meditation.
Max ne paya ki dhyan karne se use ekagra hone mein madad mili.
Max stellte fest, dass Meditation ihm half, sich zu konzentrieren.
Iske baad usne ek gym ka daura kiya.
Danach besuchte er ein Fitnessstudio.
Shakti prashikshak ne use kuch bharon ke saath vyayam dikhaye.
Der Krafttrainer zeigte ihm einige Übungen mit Gewichten.
Max ko ye vyayam chunautipurn lage.
Max fand die Übungen herausfordernd.
Phir bhi wo khud ko behtar banana chahta tha.
Trotzdem wollte er sich verbessern.
Ant mein usne ek daud prashikshak se mulaqat ki.
Schließlich traf er sich mit einem Lauftrainer.
Unhone use niyamit roop se daudne ki salah di.
Er empfahl ihm, regelmäßig laufen zu gehen.
Max ko daudna taazgi bhara laga.
Max fand das Laufen erfrischend.
Isse use spashtata se sochne mein madad mili.
Es half ihm, klarer zu denken.
Samay ke saath usne mahatvapurn sudhar mehsoos kiya.
Mit der Zeit spürte er eine erhebliche Verbesserung.
Uski urja badh gayi aur wo behtar mehsoos karne laga.
Seine Energie stieg und er fühlte sich wohler.
Wo is fitness karyakram ko shuru karke khush tha.
Er war froh, dieses Fitnessprogramm begonnen zu haben.
Wo apni lakshyon ko prapt karne ke liye prerit mehsoos kar raha tha.
Er fühlte sich motiviert, seine Ziele zu erreichen.
Sabhi prashikshak uski pragati se santusht the.
Alle Trainer waren zufrieden mit seinem Fortschritt.
Max unki sahayata ke liye aabhari tha.
Max war dankbar für ihre Unterstützung.
Vyavsay.
Berufe.
Ek Golmeet sammelan mein vibhinn kshetron ke visheshagya apne vyavsayon ke digital yug mein vikas aur chunautiyon par charcha karte hain, jisme kanuni, chikitsa aur rachnatmak vyavsay shamil hain.
In einem Rundtischgespräch diskutieren Fachleute aus unterschiedlichen Branchen die Entwicklungen und Herausforderungen ihrer Berufe im digitalen Zeitalter, einschließlich juristischer, medizinischer und kreativer Berufe.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.